तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आदेश बांदेकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
आज माझ्यासमोर एक असा चेहरा आहे ज्यांना मी 10 वर्षांपूर्वी भेटले होते, पण 10 वर्षांपूर्वी जी स्माईल होती, जो आनंद होता डोळ्यामध्ये आणि जी आतुरता होती भेटायची, मला असं वाटतं ती कुठेही कमी झालेली नाही. आणि आजही तेवढ्याच प्रेमाने मी ह्या व्यक्तीला भेटते जी खरं तर घराघरांमध्ये, लिटरली घराघरांमध्ये पोचली आहे. आय एम टॉकिंग अबाउट वन अँड ओनली द सुपर डुपर हिट स्टार आदेश बांदेकर. हॅलो.
हॅलो श्रुती, मी खरं तर 10 वर्षापूर्वी तुला वहिनी म्हटलं नसतं, पण आता परिस्थितीच अशी आहे की तुला वहिनी म्हणावंच लागेल.
आज कारण की मी असं ठरवलं की बास 10 वर्ष आपली भेट नाही झाली, पण आज फायनली भेटायचं आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास अख्ख्या महाराष्ट्रासमोर आणायचा. सो मला सर्वात आधी हे ऐकायचं आहे की आदेश, तसं तुम्ही देतात म्हणा, पण आदेश हे नाव तुमचं कोणी ठेवलं आणि का ठेवलं?
मी सगळ्यात भाग्यवान की असं नाव माझं ठेवलं. प्रत्येक जण कोणाला तरी बघत बघत मोठा होतो. मला कायमच असं वाटतं की माझ्या आयुष्यातले आदर्श जर कोण असतील तर ते माझे आई वडील, कारण 1966 त्यांनी आदेश हे नाव ठेवलं. तेव्हापासून आत्तापर्यंत मी आदेश फार कमी दिला, पण कायम समोरच्याच्या आदेशाचा सन्मान करत गेलो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज श्रुती तू जे म्हणतेस की इतक्या वर्षानंतर भेटल्यावर सुद्धा तीच ऊर्जा, तेच हसणं, तोच आनंद, याचं कारण सगळं जे काही आहे ना ते लोकांचा सन्मान करत असताना, लोकांच्या नजरेत बघितल्यानंतर जो आदर दिसतो ना, त्या आदरामुळेच मला असं वाटतं माझ्या आईवडिलांनी जे उत्तम संस्कार केले त्या संस्कारांच्या जोरावर आजही मी असाच आहे. आणि त्यामुळे त्या आदेश या नावाचा मला सार्थ अभिमान आहे.
क्या बात है.
तुम्हाला तुमचे आई वडील कुठल्या गोष्टीसाठी आदेश द्यायचे? जनरली कारण की आपण, मला असं वाटतं, लहानपणी भयंकर खोड्या करत असतो आणि त्यावेळेस त्यांना आदेश द्यावेच लागतात.
माझ्या खोड्या एक म्हणजे, कारण मला प्रश्न विचारला ना की मला कधीच त्याचे उत्तर यायचं नाही, कारण मी कधीच अभ्यास करायचो नाही आणि त्यामुळे मला आदेश अभ्यास कर हे कायम सांगितलं जायचं. म्हणजे एक खोडी मी मुद्दाम तुला सांगेन, कायम माझ्या लक्षात राहिलेली, खरं तर ती कुठल्याच विद्यार्थ्याने कधी करू नये, पण ती नकळत माझ्या हातून घडली होती. आणि ती खोडी अशी होती की शाळेत घरून निघायचं आणि शाळेत जायचंच नाही.
आदेश, आय कांट बिलीव दिस की तू असं करू शकतोस.
नाही नाही, खरंच म्हणजे ना मला शाळेत जायलाच कंटाळा यायचा. आणि ते वर्ष सुद्धा माझं 9वीचं वगैरे होतं. आमच्याच घराच्या समोर एक मैदान होतं आणि मैदानाच्या एका कोपऱ्यावरून आमचं घर दिसायचं. मी त्या कोपऱ्यावरती जायचो आणि तिथेच बसून राहायचो. आणि मग सगळे आमच्या घरात ना मी असं काळा चौकीत राहायचो. मग एक एक जण निघायचं. आई तर सकाळी 7 वाजताच गेलेली असायची, आईबरोबर मी शाळेत निघायचो. मग त्यानंतर थोड्या वेळाने माझे वडील निघायचे, नंतर माझा मोठा भाऊ निघायचा. आणि हे सगळे निघून गेले की मी परत घरी यायचो. मी दरवाजाला कडी लावायचो आतमध्ये, शेजाऱ्यांना सांगितलेलं होतं. आणि वरती एक ना आमच्याकडे अशी एक बाहेर चावी टाकायला ठिकाण होतं, तिथून बाहेर चावी टाकायचो आणि सांगायचो आता टाळं लावून घ्या, म्हणजे कोणी आलं तर असं वाटेल की आदेश शाळेत गेलेला आहे, घरी कोणीच नाही, त्यामुळे कोणीच त्रास द्यायचं आणि मी झोपायचो घरी येऊन. घरून निघायचं आणि शाळेत जायचंच नाही. एक दिवस असंच झालं आणि मी घरी आलो आणि नेमका माझा मोठा भाऊ, आज दुर्दैवाने तो हयात नाही, त्याचं काहीतरी पाकिट विकेट राहिलं म्हणून अर्ध्या तासाने परत आला घरी. त्याने बघितलं तर घराला लॉक. मग त्याने दरवाजा उघडला तर मी घरात. मला घरात बघितल्यानंतर त्याने मला विचारलं तू घरात काय करतोयस? म्हटलं अरे शाळेत ना मला प्रयोगासाठी मीठ आणायला पाठवलंय. मग ते मी मीठ आणायला पाठवलंय सांगितल्यावर ते म्हणाले हो. मग मला चल शाळेत येतो. म्हटलं चल ना, घाबरतो काय. मग तो माझ्याबरोबर आला. मला त्याने शाळेच्या गेटवरती जाऊन प्रश्न विचारला, आदेश अजूनही सांग तुला खरंच शाळेतनं मीठ? हो हो, मी नाही घाबरत. मग वर्गात आलो. वर्गात आल्यानंतर तो वर्गात गेला, मी पाठून गायब झालो. ही माझी खोडी होती. पण तुला सांगतो, त्यानंतर संध्याकाळ झाली, रात्र झाली, मी आमच्याजवळ एक रामाचं मंदिर होतं तिकडे निघून गेलो की आता घरी गेलो आणि जर दादाने सांगितलं घरी तर माझी वाट लागणार. आणि मग मी बरोबर रात्री, मला अजून आठवत आहे, साधारणतः 9:30 घरी आलो. पण मी ज्या क्षणी घरी आलो त्या क्षणी माझा भाऊ समोर अभ्यास करत बसलेला होता, माझे वडील काहीतरी काम करत होते, आई आतमध्ये जेवण करत होती. आणि मी आत आल्याबरोबर घरातलं काही घडलंच नाही असं वातावरण होतं. आणि माझ्या वडिलांनी विचारलं की अरे आदेश कुठे होतास? त्याच्यावरती दादा म्हणाला की नाही आज तो एक्स्ट्रा क्लासला गेला होता आणि त्यामुळे त्याचा आज मी बघितलं पप्पा तो खूप अभ्यासाला लागला आहे. असं म्हटल्यानंतर पप्पा म्हणाले व्हेरी गुड आदेश, कीप इट अप. मी आतमध्ये गेलो, हातपाय धुतले, देवाला नमस्कार केला आणि त्या दिवशी एक मनात ठरवलं की याच्यानंतर आयुष्यभर कधीही खोटं न बोलणारा माझा दादा त्या दिवशी माझ्यासाठी खोटं बोलला होता, पण माझ्या आचरणातून असं घडलं पाहिजे की कायम मी त्याच्या नजरेत त्याच्यासाठी आदर्श ठरलं पाहिजे. आणि त्या दिवसानंतर मी शाळेतही जायला लागलो आणि उत्तर त्यानंतर जी माझ्यात बदल झाले ते इतके सकारात्मक होत गेले आजपर्यंत ते घडत आहे. पण दादांनी त्या दिवशी केलेली दादागिरी आयुष्यभर मनावर कोरली गेली.
आई बाबा काय करायचे आणि दादा काय करायचा?
वडील माझे शासकीय सेवेत होते, त्याच्यामुळे रिटायर्ड पण ते शासकीय सेवेतनंच झाले. सेंट जॉर्जिस रुग्णालयात होते, मग जे रुग्णालयात होते आणि तिथूनच ते रिटायर्ड झाले. आणि अभिमान वाटतो मला माझ्या आईचा. आज आईसुद्धा हयात नाही, पण आईने रिटायर्ड होईपर्यंत परिचारिका नर्स म्हणून नोकरी केली आणि तीसुद्धा आनंद या गोष्टीचा आहे. आज जर कोणाची एखाद्या ठिकाणी बदली झाली तर लगेच बदली करण्यासाठी प्रयत्न करतात, पण माझ्या आईने आयुष्यातली 36 वर्ष ही तृतीयपंथी आणि ज्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या असतात त्यांची शुश्रूषा करणाऱ्या त्या रुग्णालयामध्ये आईने 36 वर्ष सेवा केली की जिथे एकही दिवस कोणी नोकरी करणार नाही आजच्या काळात. पण धन्यवाद त्या सगळ्या नर्सेसना या निमित्ताने की ज्या स्वतःच्या घरापेक्षाही अशा वेळेला शुश्रूषा करतात. आणि माझ्या आईने शेवटपर्यंत त्यांची शुश्रूषा केली. जेव्हा लहानपणी आम्ही तिथे जायचो त्यावेळेला तिकडे धावत येणारा एखादा तृतीयपंथी बांधव आमच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि म्हणायचा अम्मा का बेटा आया उसका भला होगा. आज मला असं वाटतं त्या आशीर्वादांनी आईच्या शुश्रूषेमुळे आज जगातल्या सगळ्या गोष्टी समोर मिळायला लागलेल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा भाऊ JJ स्कूल ऑफ आर्किटेक्टमधून उत्तम आर्किटेक्ट झाला आणि त्याच्या आयुष्याची प्रगती सुरू झाली आणि त्याच वेळेला त्याने स्वतःच्या आयुष्यात टेक ऑफ घेतला. तो आर्किटेक्ट होता.
क्या बात है.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुति. लाइट्स कैमरा एक्शन कट इट.